तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो.
हाय, मी मृणाल कुलकर्णी. तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
ऍक्शन.
आणि लहानपणी कधी कोणत्या गोष्टीसाठी खोटं बोलले होतेस का, की मे बी बोलावं लागलं असेल कदाचित, जसं तुझ्या लहान बहिणीने तुझ्यासाठी अनेक दा खोटं बोलून गपचूप तुला सांभाळून घेतलं, तसं कधी तुला खोटं बोलायची वेळ आली का?
खोटं बोलायची नाही वेळ आली. आमची ना फॅमिली एक वेगळी फॅमिली होती थोडीशी, आणि आम्ही चौघं एक छान टोळकं होतं आमचं. सो आम्ही खूप एकमेकांशी डिस्कस करायचो आणि सगळ्या विषयांवर, म्हणजे राईट फ्रॉम घरातला कोणत्या मेजर खरेदीचा डिसिजन असेल तिथपासून ते कोणते विषय घ्यायचे कोणते नाही. आणि इमॅजिन कर, आई माझी प्राध्यापिका मराठी भाषा शिकवायची आणि वडील माझे पॉलिटिकल सायन्स आणि हिस्ट्री शिकवायचे. दोन शिक्षकांच्या घरात वाढलेल्या मुली होत आम्ही, त्याच्यामुळे थापा मारणे वगैरे काही प्रश्नच नाही. आणि मॅक्झिमम थापा मारायची जी काही वेळ आली ती कॉलेजमध्ये गेल्यावर. पण नशीब चांगलं होतं, कारण बाबा जरी त्याच कॉलेजमध्ये शिकवत असले तरीसुद्धा जेव्हा आमचा रोमान्सचा काळ चालू होता तेव्हा माय फादर वॉज इन टू पुणे युनिव्हर्सिटी फॉर 4 इयर्स, त्यामुळे आम्हाला सहुलियत मिळालेली होती की बाबा इथले असले तरी कुलीग्जना वगैरे त्यांच्या कोणी, म्हणजे आम्ही काही विचारलं नाही त्यांना अजिबात नाही. आम्ही वी हॅड आर ओन ग्रेट टाइम इन द कॉलेज. तिथे थोडीशी वेळ यायची कधी कधी.
बरं, मला सांग, कारण की तू म्हणालीस की तुझे आई बाबा यु नो शिक्षक, माझे आई बाबा शिक्षक, त्यामुळे घरात असं अभ्यासाला घेऊन एक स्ट्रिक्ट वातावरण असतंच की नाही नाही ते करायलाच हवं. कोणत्या विषयाचा अभ्यास आई आणि बाबांपैकी कोणीतरी एक घ्यायचं आणि तुला खूप टेन्शन यायचं?
आई आणि बाबा अभ्यास नाही घ्यायचे, कारण एक खूप छान गोष्ट त्यांनी लहानपणीच आम्हाला सांगितली होती की हे तुमचं आयुष्य आहे, जे मी माझ्या मुलाला पण सांगते, तुझं आयुष्य आहे, तुझे पेपर्स आहेत, तुझे मार्क्स आहेत. कधी जर असं वाटलं की फार दुर्लक्ष होतंय, कारण मी तेव्हा गाणं पण शिकायची, तेव्हा मी कलाछायामध्ये कथक नृत्य पण शिकायची, मग वक्तृत्वात पण भाग घ्यायची, मग असं इतक्या ऍक्टिव्हिटीज असायच्या की त्याच्यामध्ये कुठे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत नाही एवढं बघायचे. पण वी वर ऑन आर ओन, आणि माझ्या धाकट्या बहिणीचा अभ्यास मात्र मी खूप घ्यायची. ते घ्यायलाच लागतो, धाकट्या बहिणींना खूप सांभाळायला लागतं, काय सांगू श्रुती तुला.
सो बेसिकली हा मला टॉन्ट होता कारण मी लहान बहीण आहे. पण मृणालच्या कुठल्या गोष्टी हरवल्यात ज्या तिला आजत्यागत मिळाल्या नाहीयेत आणि काय वैशिष्ट्य होतं तिच्या दप्तराचं ऐका थोड्याच वेळात माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत ऑन लाइट्स कॅमेरा ऍक्शन. कोणती गोष्ट तू कधी शाळेमध्ये हरवलीस आणि ज्याचा तुला अजूनही पश्चाताप होतो?
मी माझ्या पोझिशनमध्ये असलेली 2 लायब्ररीची पुस्तकं हरवली होती आणि ती कुठे ती आजताग्यात मला कधी सापडली नाही. आणि मी व्यवस्थित मुलगी होते तशी, आणि ते माझ्या इतकं मनाला लागलं होतं की माझ्या हातून पुस्तकं हरवली कशी. म्हणजे आमचं घर हे पुस्तकाचं घर होतं आणि आहे, ऑल ऑफ अस वी लव्ह रिडिंग. म्हणजे 4th वगैरे हरवली असतील ती, आणि जवळजवळ शाळा संपेपर्यंत मी असं माझं भिरभिर व्हायची कधी कधी की सापडेल का अजून, मग इथे असेल का, मग ते कोणी आणून दिलं असेल का. मुलगा पण आमचा खूप उत्तम वाचक आहे आणि प्रत्येकाचे इंटरेस्ट वेगळे आहेत, त्याच्यामुळे प्रचंड पुस्तकं आहेत. आम्ही पुस्तकं देतो सुद्धा पुष्कळ, कारण काय ना अनेक वेळा काय होतं, अनेक पुस्तकं आणली जातात आणि मग ती काही ठेवण्या योग्य असतात की ही पाहिजेच, आणि मग काही जी एकदा वाचून झाली आता बास आहे असं म्हणतो. वेगवेगळ्या लायब्ररीजना आम्ही ती पुस्तकं देतो.
अरे वा, यु नो एखादी बॅग असते आपली आवडती दप्तर, तुला काही तुझं असं वेग मेमरीज आहेत त्याच्याबद्दल?
माझ्याकडे एक ना तेव्हा मधल्या काही वर्षांमध्ये मला वाटतं मी 6वी 7वीत असेन तेव्हा एक स्टीलची बॅग असायची,
पेटी
दप्तर म्हणून या, आणि काही मला वाटतं 1-2 वर्षच ती फॅशन टिकली, पण ती मला माझी जाम प्राईम पोझिशन वाटायची की ती माझ्याकडे आहे आणि त्याच्यावर स्टिकर्स लावलेले असायचे, सो ते सॉलिड पोझिशन असायचे.
कसलं नॉस्टॅल्जिक फील होतंय नाही? आणि मला असं वाटतं की पूर्वी ना शाळेच्या सुट्ट्यांमध्ये सुद्धा आपण अनेक उद्योग करायचो आणि असंच काहीतरी उद्योग मृणाल सुद्धा करायची, आता ते कुठले ते कळेल तुम्हाला थोड्याच वेळात माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत ऑन लाइट्स कॅमेरा ऍक्शन 93.5 रेड FM बजाते रहो. एखादी ट्रिप असते शाळेची जी आपल्याला फार आठवते, तसं काय आठवतं?
मला आठवतं की मी 10वीत असेन बहुतेक, आणि तेव्हा आम्ही सगळ्या मैत्रिणींनी मिळून पहिल्यांदा सिनेमा बघायला गेलो होतो. सनम देरी कसम नावाचा सिनेमा होता आणि आय वॉज लाईक आम्ही फक्त मैत्रिणी जाणार होतो आणि कुठल्या तरी व्हिअर्ड थिएटरला जाऊन बघितला होता. म्हणजे आता मला असं वाटतं की तिथे कसं सोडलं आई बाबांनी आपल्याला.
यु नो जसं तू म्हणालीस की पुस्तक वाचायची तुला सवय आहे अजूनही आणि नवीन पुस्तकांचा वास मला खूप आवडतो आणि पुस्तकांमध्ये मोराचं पीस
किंवा पिंपळाचं पान ठेवायची माझी सवय होती. स्कूलमध्ये तुझी एखादी अशी पर्टिक्युलर सवय होती? बुचाची फुलं. आमच्या शाळेमध्ये बुचाची खूप झाडं होती आणि त्याचा तो एक विशिष्ट प्रकारचा गजरा करायचा असतो, म्हणजे तो दोरा नसतो त्याला, ती बुचाची लांब देठ असतात आणि ते असं गोळा करून त्याची पीळ मारून करायचं आणि ते ज्याला येईल ती मुलगी हुशार. बाकी तुम्हाला जगात काही मिळू दे नाही तर न मिळू दे हे येत नाही असं असं एक हुजूरबागेमध्ये तर हे प्रचंड फेमस होतं. दोन गोष्टी मला हुजूरबागेतल्या खूप आठवतात. एक म्हणजे श्रीनिवास खडे यांची गाणी लावायचे सुट्टीमध्ये आणि ते मला अजून संस्कार आहेत, ते कानावर पण आहेत, ते शब्द सुद्धा अजून आठवतात ते. आणि बरेचदा आमच्या शाळेमध्ये प्रिन्सिपलच्या रूममध्ये जाऊन तुम्हाला स्पीच करायला सांगायचे आणि मी त्याच्यासाठी बरेचदा निवडली जायची. शेवटची 15 मिनिटं ती रिहर्सल चालू असायची.
आणि तू म्हणालेस की तू गाणंही शिकायचीस नृत्यही शिकायचीस, त्याला कसा वेळ काढायचीस आणि ते कुठपर्यंत तू शिक्षण घेतलंस त्याचं?
मी गाणं शिकावं असं माझ्या आजोबांची आणि आईची फार इच्छा होती, त्यामुळे त्यांनी मला हर प्रकारे प्रयत्न केले की मी गाणं शिकावं, पण मी काही फार दाद दिली नाही. मला चित्रकलेची खूप आवड होती आणि नाटक वक्तृत्व हे तर होतच, त्यामुळे सॅटर्डे संडे मध्ये बरेच क्लासेस व्हायचे आणि एरवी संध्याकाळी.
सो तसं तुझं रुटीन बरंच बिझी असायचं म्हणजे त्या मानाने, पण परफॉर्मन्स मला असं वाटतं एक तर शाळेमध्ये गॅदरिंग मध्ये किंवा गणपतीच्या स्टेजवर आपली कुठेतरी सुरुवात होते. तुझा पहिला परफॉर्मन्स स्कूल मधला कुठला होता?
मी दुसरीत होते तेव्हा रेड रायडिंग हुड नावाचं नाटक केलं होतं आणि मला तेव्हाच पहिलं पदार्पणातच बक्षीस पण मिळालं होतं. त्यामुळे ते एक शाळेत असताना की साधारणतः एक ग्रुप ठरलेला असतो तोच रिपीट होतो.
आणि त्यात तू काय झाली होतीस पहिल्याच नाटकात?
रॅबिट रॅबिट झाले होते मी.
अगदी ऍप्ट रोल. पण एक कुठला रोल आहे जो तिने तिच्या मुलासाठी केला आणि तिला कशाची भयंकर भीती वाटते ऐका थोड्याच वेळात माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत एक्सक्लुसिव्हली ऑन लाइट्स कॅमेरा ऍक्शन 93.5 रेड एफएम बजाते रहो. तुला कशाची भीती वाटायची किंवा वाट?
ही मुलाखत खूप छान चालली आहे विचार का?
का
की हे प्रश्न कधीच नाही विचारले जात, म्हणजे डाऊन द मेमरी लेन असं चाललंय. मला हॉरर फिल्मची भीती वाटते.
हो
वाटायची वाटते आणि मला वाटवून घ्यायला आवडते. म्हणजे मी आणि विराज माझा मुलगा आता तो फिल्म स्कूलमधून शिकून आला ना, त्याच्याकडे असे खूप सिनेमे असतात आणि मग हा त्याचा आणि त्याच्या बाबाचा आवडता खेळ असतो की आज आपण हॉरर फिल्म बघूया आणि मग ते घरात सगळं बंद करून होम थिएटर चालू करून खूप मोठ्या आवाजामध्ये हॉरर फिल्म लावायची आणि मग मी कशी घाबरते ते बघायचं, हे त्यांचा एक मनोरंजक खेळ आहे.
ऍक्च्युली मला पण हॉरर फिल्म बघायला खूप आवडतात.
पण तुला आता हा विषय निघाला तर एक गंमत सांगायला पाहिजे की अराउंड 2002 इतकं उत्तम काम चालू होतं विथ फ्यू ऑफ बेस्ट डिरेक्टर्स ऑफ हिंदी टेलिव्हिजन आणि तेव्हा विराजच लहान होता माझा मुलगा, तर तो मला नेहमी म्हणायचा की आई तू आर्टमध्ये काम कर किंवा झी हॉरर शो मध्ये काम कर, कारण ते एक वेगळं अट्रॅक्शन असतं ना अशा शोचं आणि तेव्हा ते खूप गंमत वाटायची त्याला आणि मी म्हणायची बापरे दिस इज नॉट माय जॉनर, दिस इज नॉट व्हॉट आय लाईक, काय करू काय करू. आणि तेव्हा मला नीना गुप्तानी सोनपरी ऑफर केली, सो आय स्टार्टेड डुईंग सोनपरी फॉर हिम की कारण त्याला असोसिएट होता येईल असे कोणते शोज नव्हते. हसरत हे तेव्हा चालू होतं, चट्टान चालू होतं किंवा मीरा चालू होतं, सो त्याला नाही मजा यायची ते बघायला, पण त्याला सोनपरी मात्र ही एन्जॉयड अ लॉट. त्यामुळे आहट नाही केलं तरी पण आय डिड सम सुपर नॅचरल फॉर हिम.
हाऊ स्वीट यार. किती गोष्टी असतात ना ह्यांच्या आयुष्यातल्या ज्या आपल्याला माहितीच नसतात, पण याच गोष्टी तुम्हाला माहिती करून देण्यासाठीच तर मी आणत असते लाईट्स कॅमेरा ऍक्शन. सो तुमचा फीडबॅक मला कळवत राहा, जसा की मला आज कळवलं आहे तेजस मृणाल, निनाद, अभिषेक, राहुल, सचिन तर मला म्हणतोय मॅम तुम्ही मॉडेलिंग का नाही ट्राय करत. अरे मित्रा मी ते केलं तर मी इथे कशी येणार आणि ह्या गप्पा तुमच्यापर्यंत कशी पोहोचणार? बट थँक्यू सो मच फॉर द कॉम्प्लिमेंट. बाकी गप्पा आपण फेसबुकवर करूच यात, facebook.com/rjshrutiredfm rjshrutiredfm या नावाने माझं पेज आहे, ह्याला शोधा, लाईक करा आणि मला नक्की मेसेज करा. ट्विटरवर तुम्ही मला फॉलो करू शकता @rjshru rjshru या हँडलने. मिलती हूँ आपको कल इसी लोकेशन पर 93.5 रेड एफ एम बजाते रहो. दिस इज कलाकार श्रुति साइनिंग ऑफ.
लाइट्स कैमरा एक्शन.